नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. औद्योगिक क्षेत्र विकासासाठी भव्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. व्यावसायिक ग्राहकांना आणखी 10% LPG पुरवठ्याला सरकारची मंजुरी. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत महायुतीत फूट. भाजपाला बिनविरोध अध्यक्षपद. परभणीतही अध्यक्षपद भाजपकडेच. आणि मराठवाड्यातल्या पहिल्या AI अंगणवाडीला जिंतूर तालुक्यात चारठाणा इथं प्रारंभ. आता सविस्तर बातम्या. देशात 100 औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यासाठी केंद्र सरकारनं आज भव्या अर्थात भारत औद्योगिक विकास योजनेला मान्यता दिली. या योजनेसाठी 33,660 कोटी रुपये तरतुदीलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. 2023-24 कापूस हंगामासाठी भारतीय कापूस महामंडळाला 1,718 कोटी रुपये अनुदानासही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. लघु जलविद्युत प्रकल्प विकास योजनेवरही केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं. पुढची 5 वर्षे ही योजना कार्यरत राहील. देशभरात 1500 MW निर्मिती क्षमतेच्या सुमारे 200 प्रकल्पांसाठी ही योजना काम करेल. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत या निर्णयाबाबत माहिती दिली. ते म्हणाले,
मेक इन इंडिया उसके लिए 33,660 करोड़ रुपीज के सैंक्शन से आज कैबिनेट में अप्रूव हुई. जो 2023-24 का कॉटन सीजन था उसमें 11,712 करोड़ रुपए का जो सपोर्ट मिला उसके रीइंबर्समेंट से रिलेटेड मैटर्स आज अप्रूव हुए और स्मॉल हाइड्रो पावर डेवलपमेंट स्कीम आज अप्रूव हुई.
राज्यसभा ने आज 59 सदस्यांना निरोप दिला. निवृत्त झालेल्या सदस्यांमध्ये हरिवंश, HD देवेगौडा, मल्लिकार्जुन खरगे तसंच शरद पवार यांचा समावेश आहे. या निरोप समारंभादरम्यान बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, राजकारणात कधीच पूर्णविराम नसतो, भविष्यकाळात नेहमीच नव्या संधी दडलेल्या असतात आणि राष्ट्रनिर्मितीमध्ये प्रत्येक सदस्याचा अनुभव आणि योगदान हे सदैव मोलाचं ठरेल असं नमूद केलं. ते म्हणाले,
राजनीती में कोई फुलस्टॉप नहीं होता है, भविष्य आपका भी इंतजार कर रहा है और आपका अनुभव आपका योगदान राष्ट्र जीवन में हमेशा हमेशा बना रहेगा. आदरणीय देवगौड़ा जी, आदरणीय खड़गे जी, आदरणीय शरद पवार जी, ये ऐसे वरिष्ठ लोग हैं जिनके जीवन का आधे से अधिक उम्र संसदीय कार्य प्रणाली में गई है.
एक देश एक निवडणूक धोरणाशी संबंधित कायदेशीर बाबींची तपासणी करणाऱ्या संयुक्त संसदीय समितीचा कार्यकाळ यंदाच्या पावसाळी अधिवेशनापर्यंत वाढवण्यात आला आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या पहिल्या दिवसापर्यंत ही मुदतवाढ असेल. व्यावसायिक ग्राहकांना आणखी 10% LPG पुरवठा करायला केंद्र सरकारनं आज मंजुरी दिली. त्यामुळे या ग्राहकांना आता मासिक सरासरीच्या 30% LPG मिळेल. अधिकाधिक व्यावसायिक ग्राहकांनी LPG ऐवजी पाईप गॅसचा वापर करावा यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन पेट्रोलियम सचिवांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून केलं आहे. दरम्यान होर्मुज समुद्रधुनी पार करून जग लाडकी हे जहाज गुजरातच्या मुंद्रा बंदरात पोहोचलं आहे. यामुळे देशातील इंधनाच्या समस्येत मोठा दिलासा मिळणार आहे. या जहाजावरचा 80,886 मेट्रिक टन कच्चं तेल उतरण्याचं काम सुरू झालं आहे. महाराष्ट्र स्वयं अर्थसहाय्यित शाळा स्थापना आणि विनियमन सुधारणा विधेयकाला विधान परिषदेनं आज मंजुरी दिली. नवीन स्वयं अर्थसहाय्यित शाळा स्थापन करण्यासह विद्यमान शाळांचा दर्जा वाढवण्यासाठी तरतुदी करणं, शिक्षण आयुक्तपदाचा या व्यवस्थेत समावेश करणं आदी तरतुदींचा या विधेयकात समावेश आहे. शाळा बंद करण्याबाबत आगाऊ सूचनेचा काळ 18 महिन्यांवरून दुप्पट करणं आणि 5 ते 10 लाख रुपयांचा दंडही दुपटीनं वाढवणं इत्यादी तरतुदी या विधेयकात आहेत. राज्यातील मुलींची शाळेतील उपस्थिती वाढवणं आणि त्यांचं शाळा सोडण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी शासनाकडून विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत दिली. याबाबत सदस्य जगन्नाथ अभ्यंकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. प्रत्येक शाळेत मुलींसाठी स्वतंत्र सुविधा कक्ष उपलब्ध करून देण्याचं नियोजन सुरू असल्याचं मंत्री भुसे यांनी यावेळी सांगितलं. राज्यातील सैनिकी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला जाणारा निर्वाह भत्ता 15,000 रुपयांवरून 50,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं सामाजिक न्यायमंत्री संजय सिरसाट यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. याबाबत सदस्य शिवाजीराव गर्जे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या चर्चेत सदस्य सदाभाऊ खोत यांनीही सहभाग घेतला. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 350 कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. बँकेत एकूण 400 कंत्राटी कर्मचारी होते, त्यापैकी 50 कर्मचारी नोकरी सोडून गेले. यातील 11 कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सेवेत कायम करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाचा या निर्णयाचा फायदा सर्व 350 कंत्राटी कर्मचाऱ्यांना होणार आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे अविनाश गलांडे तर उपाध्यक्षपदी जितेंद्र जयस्वाल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अत्यंत नाट्यमय वातावरणात ही निवड प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यात महायुतीतली फाटाफूट यावेळी उघडपणे दिसून आली. शिवसेनेच्या 21 सदस्यांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकला, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 9 सदस्य यावेळी गैरहजर राहिले. त्यामुळे या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकमेव अर्ज आलेले भाजपचे गलांडे आणि जयस्वाल यांची अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचं पीठासीन अधिकाऱ्यांनी जाहीर केलं. परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया आज पार पडली. यात अध्यक्षपदी जिंतूर तालुक्यातल्या सावंगी म्हाळसा गटातील भारतीय जनता पार्टीच्या लता विजय वाकळे यांची अध्यक्षपदी, तर सोनपेठ तालुक्यातील विटा गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्रीकांत विटेकर यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपाचे दीपक वैद्य तर उपाध्यक्षपदी इंद्रजित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदी महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संगीता पाटील यांची, तर उपाध्यक्षपदी काँग्रेस पक्षाचे ऋषिकेश लाड यांची निवड झाली आहे. मराठवाड्यातल्या पहिल्या AI अंगणवाडीला आज जिंतूर तालुक्यात चारठाणा इथं प्रारंभ झाला. परभणीत झालेल्या आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पुरस्कार वितरण सोहळ्यात जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या हस्ते या अंगणवाडीचं ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं. जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालविकास विभागाच्या वतीनं घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संजय पांचाळ यांच्यासह अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली एक्झिटजवळील नवीन बोगद्यानजीक आज दुपारी झालेल्या भीषण अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर 4 जण जखमी झाले. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला असून 5 गाड्या एकावर एक आदळल्यानं हा अपघात झाला. या अपघातामुळे काही काळ मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. 9 नाथांपैकी एक असणाऱ्या कानिफनाथ महाराजांच्या यात्रा उत्सवाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील सिंदेफळ इथं आजपासून सुरुवात झाली. ही यात्रा 3 दिवस चालणार आहे. अनेक वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येनं दाखल होत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील वाल चिमणापूर परिसरात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. रब्बी हंगामातील मक्का, गहू, हरभरा, कांदा आणि पिकांचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान राज्याच्या बहुतांश भागात आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानं दिली आहे. काही ठिकाणी गारपीट आणि विजांचा कडकडाट होण्याचीही शक्यता आहे. राज्याच्या सुमारे अर्ध्याहून अधिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यात याचा समावेश आहे. संगमनेर तालुक्यात 12 वर्षाच्या मुलीवर ऍसिड हल्ला झाल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करायच्या सूचना पोलीस प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत, असं आश्वासन गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज विधान परिषदेत दिलं. ऍसिड सहज उपलब्ध होऊ नये यासाठी समिती स्थापन करून उपाययोजना करण्यात येतील, असं आश्वासन भोयर यांनी यावेळी दिलं. अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर तालुक्यामध्ये मुरंबा गावाजवळ जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी केंद्रातल्या विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी सुमारे 65,000 रुपये किमतीची बायोगॅस यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. औद्योगिक क्षेत्र विकासासाठी भव्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत महायुतीत फूट. भाजपला बिनविरोध अध्यक्षपद. परभणीतही अध्यक्षपद भाजपकडेच. आणि मराठवाड्यातल्या पहिल्या AI अंगणवाडीला जिंतूर तालुक्यात चारठाणा इथं प्रारंभ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.